श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। पंधराव्या अध्यायाची प्रस्तावना किंवा सारांश घेऊन झाला, आता पंधराव्या अध्यायावरील निरूपणास आपण आजपासून सुरुवात करणार आहे। पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योगाचा अध्याय आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण भारतातच नव्हे तर सर्वत्र हिंदू धर्मियांमध्ये हा अध्याय फार प्रचलित आहे आणि याचे खूप आवर्तन होतात। लहान लहान मुलांना अगदी लहान वयापासून या अध्यायाचे श्लोक शिकवले जातात। बऱ्याच ठिकाणी बालसंस्कार केंद्रामध्ये सुद्धा पंधराव्या अध्यायातील श्लोक मुलांना अत्यंत लहान वयात पाठांतर करायला सांगतात। आज पंधराव्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी आपल्या सद्गुरूंना अत्यंत रसभरित शब्दांनी नमन केलेले आहे आणि हे नमन आणि या अध्यायाचा सुरुवातीचा विषय, त्या विषय प्रतिपादनाची सुरुवात या ओव्या जवळजवळ 70-71 ओव्या आहेत, म्हणून एका दिवसात संपणार नाही आहे। तर याचा निम्मा भाग आज घेऊ आणि मग निम्मा भाग उद्या घेऊन मग उद्यापासूनच पहिल्या श्लोकाची सुरुवात होईल। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय। आता हृदय हे आपुले चौफळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुळमुळी भरून या पुष्पांजळी अर्ध्यू देऊ अनन्योदके घुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाणुनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळ्या। आता आपले शुद्ध असलेले अंतकरण चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पावलांची स्थापना करू। श्रीगुरू आणि आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूत रूपी ओंजळीमध्ये संपूर्ण इंद्रियरूपी कमळ कळ्या भरून त्या पुष्पांजळीचे अर्ध्य श्रीगुरूंच्या चरणावर वाहू। एक निष्ठारूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्रीगुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्रीगुरूंना अनामिका नावाचे गंधाचे बोट लावू। श्रीगुरूविषयींचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागऱ्यांचे वाळे सद्गुरूंच्या सुकुमार पायांमध्ये घालू। अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरूविषयींचे दृढ प्रेम हीच कोणी रण जोडवी पायात घालायची, बोटांमध्ये घालायची, ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू। आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ उमलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा धूप जाळू नाहंते जे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण यिय दोनी पाऊ आलेऊ श्रीचरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणे वरी उन्मेखला हे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू। आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावाची उमललेली कमळकळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरूंच्या पायावर वाहू। देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहमवृत्ती, हाच कोणी एक धूप, तो श्री गुरुचरणांजवळ जाळू। या देहादिकांपैकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती, हेच कोणी एक तेज, त्या तेजाने श्री गुरूंना ओवाळू आणि त्या सद्गुरुचरणांना तदाकारतेने नेहमी आलिंगन देऊ। श्री गुरूंच्या दोन्ही पायांमध्ये माझे शरीर आणि प्राण, म्हणजे स्थूल शरीर आणि हे लिंग देह, या दोन खळावा करून त्या त्यांच्या पायामध्ये घालू आणि ऐहिक पारत्रिक भोग आणि मोक्ष हे श्री गुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू। ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो, त्या दैवाला या श्री गुरूंच्या चरणांच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ। ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणची विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते आणि जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते। पूर्णचंद्राचिया कोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी तैसी आणी गोडी अक्षरांते सूर्ये अधिष्ठिली प्राची जगाराणी वदे प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे नसजे ऐसा बोलू देखी जे जेणे दैवे श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिने बरवी वाचावल्ली ठाऊ नपवता जयाचा मनीसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू। कोट्यावधी पूर्णचंद्र त्या वक्तृत्वावरून ओवाळून टाकावे अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते, ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा या जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे ज्या दैवाच्या योगाने वाच्या ही श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते, ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे नाद ब्रह्मसुद्धा ठेंगणे वाटते, त्या व्याख्यानापुढे मोक्षसुद्धा तसा शोभत नाही। श्रवण सुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यान रूप वेली चांगली भरास येते। ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव, तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो, शब्दाने त्याचे वर्णन त्याला करता येते, हे केवढे आश्चर्य आहे पहा। जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी जे नांगवे ते अगोचर फावे गोठी माजी एवढे एक सौभग वळघे वाचेचे आंग गुरु पद पद्म पराग लाहे जय का तरी बहु बोलू काई आजी ते आनी ठाई माते वाचुनी नाही ज्ञान देवो म्हणे जे तान्हे निमिया पत्ते आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते जाले ते पहा पा भरोवरी आगवी मेघ चातकांसी रिचवी मजलागी गोसावी तैसे केले। जे ज्ञानाला कळत नाही आणि ध्यानालाही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म, ते त्याच्या बोलण्यामध्ये सापडते। गुरूंच्या चरणरूपी कमळातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते। तर या संबंधाने फार काय सांगू, आज ते दैव माझ्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज आत्मविश्वासाने म्हणतात, कारण की मी श्री गुरूंचे ताने मूल आहे आणि माझ्या गुरूंना मी एकटाच मुलगा आहे, म्हणून त्यांच्या त्या कृपेला मी एकटाच पात्र झालो आहे। पहा, चातक पक्षाकरिता मेघ जसा आपल्यात सर्व पाण्याचा सामग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरिता हे केले आहे। कारण मी त्यांचा एकुलता एक शिष्य आहे, म्हणून त्यांचे सर्व ज्ञान माझ्यावर त्यांनी बरसवून टाकलेले आहे। त्यांनी आपल्या बोधाचा सर्व मोठा साठा माझ्यात ओतला आहे, म्हणून माझे रिकामे शास्त्र वगैरे न पडलेले तोंड बडबड करू गेले। म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुळले। होय अदृष्टा पैते तई वाळूची रत्ने परते, उजू आयुष्य तय मारिते लोभू करी। आंधणी घातलिया हरळ हो तुई अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथू। तया परी श्री गुरु करी ती जई अंगीकारू, तई होनी ठाके संसारू मोक्षमय आघवा। पहा पाकाई नारायणी तया पांडवांचे उणी, की जे चिना पुराणे विश्ववंधे। म्हणून माझे रिकामे शास्त्र वगैरे न पडलेले तोंड बडबड करू गेले, तो त्या बोलण्यामध्ये गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले, एरवी माझी काय योग्यता होती। दैव जर अनुकूल झाले तर मग वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो। श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकीची वेळ निभावून द्यावी असे आले तर आंधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ होतात। त्याप्रमाणे श्रीगुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते। असे पहा की त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असताही जगाला पूज्य अशी त्यांची पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत का? म्हणजे त्या पांडवांचे जे वैगुण होते ते वाईट गुण होते, त्या वाईट गुणांना पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये बदलवून टाकलं त्या देवाने। तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे, आणिले ओजे ज्ञानाचिया। परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता, के गुरु गौरव वर्णिता उन्मेषसे। आता तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये, ओळगेन अभिप्राय गीतेचेनी। तरी तोची प्रस्तुती चौदाव्याध्यायाच्या अंती, निर्णयो कैवल्यपती ऐसा केला। जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती, तैसा शतमख संपत्ती स्वर्गीची। अगदी त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेला आणले। पण आता हे श्री गुरुचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलिन होते। श्री गुरूंचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कुठे आहे का? आता त्याच श्री गुरूंच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदगत सांगण्याच्या साधनाने मी ज्ञानदेव तुम्हा संतांच्या चरणाची सेवा करीन। तर आता तोच अभिप्राय गीतेचा अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा, त्यांनी 14व्या अध्यायाच्या शेवटी असा एक सिद्धांत प्रतिपादित केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर म्हणजे इंद्रपद मिळण्याला समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झाले आहे तोच मोक्ष मिळवण्यास समर्थ होतो। म्हणजे ज्याच्याजवळ ज्ञान असेल त्यालाच मोक्ष मिळू शकतो, इतर कोणाला तो मोक्ष मिळू शकत नाही, असं स्पष्ट प्रतिपादन श्रीकृष्ण परमात्म्यांनी 14व्या अध्यायाच्या अंती केलं होतं। कांशत एक जन्मा जो जन्मोनि ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मानुनो हे नाना सूर्याचा प्रकाशु लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तू तरी तया ज्ञाना लागी कवणापा योग्यता आंगी हे पाहता जगी देखिला एकू जे पाताळीचे ही निधान दावी लकीर अंजन परी हो आवे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान एथ कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध हो आवे। किंवा लागोपाठ 100 ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन त्या त्या जन्मामध्ये जो ब्रह्म कर्म करतो तोच काय तो ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होऊ शकत नाही। अथवा ज्याप्रमाणे डोळसालाच सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो, आंधळ्याला नाही, त्याप्रमाणे ज्ञानानेच त्या ज्ञानी पुरुषाला मोक्षाची योग्यता प्राप्त होते। तर त्या ज्ञानाकरिता कोणाच्या अंगात योग्यता आहे याचा विचार करता तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस सापडला का? हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चय करून दाखविल, परंतु ते द्रव्यांजन घालण्यास पायाळचे डोळे पाहिजे, सर्वांना दिसत नाही। त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल यात खरोखर अन्यथा नाही, पण ते ज्ञान टिकेल असे मन शुद्ध मंत्र पाहिजे ना। तरी विरक्ती वाचुनी केही ज्ञानासी तगणे नाही हे विचारुनी ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवण परी जे येऊनी मनाते वरी हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे जे विषे रांधिली रससोये जै जेवणारा ठाऊवी होये तई ते ताटची सांडुनी जाए जयापरी तैसी संसाराया समस्ता जाणिजे जई अनित्यता तई वैराग्य दबडिता पाठी लागे आता अनित्यत्वया कैसे तेची वृक्षाकारमिसे सांगिचत असे विश्वेशे पंचदशी। तर वैराग्यापासून कोठेही ज्ञान टिकायचे नाही हे दैवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे। आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मोक्षीच्या मनाला माळ घाली, हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे। ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणाऱ्याला माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्या पुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो, त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे ज्या वेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल। आता या संसाराला क्षणभंगूरपणा कसा आहे तेच एका वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा 15 अध्यायामध्ये सांगणार आहे। म्हणजे मी प्रस्तावनेत जसं सांगितलं होतं की एक उलटा वृक्ष ज्याचे मूळ वर आणि फांद्या खाली आहे अशा त्या उलट्या लटकलेल्या वृक्षाच्या रूपकाने आता हा अध्याय नटविला जाईल। उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नव्हे जाण याची एके परी रूपकाचिया कुसरी सारी तसे वारी संसारांची करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो हो आवया अध्यावो 15 आता हेची आघवे ग्रंथ गर्भीचे चांगावे उपलवी जेल जीवे आकर्णिजे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणी। सहज उन्मळून पडलेले झाड शेंडाखाली आणि बूड वर असे पडले असता ते जसे लवकर सुकते त्याप्रमाणे हा संसार वृक्ष नाही असे समज. याच एका प्रकारच्या म्हणजे संसार हाच कोणी एक बूड वर आणि शेंडाखाली असलेला वृक्ष आहे अशा रूपकाच्या चातुर्याने भगवान जन्ममृत्यूरूपी संसाराची एरझार संपवितात. संसाराचे मिथ्यात्व दाखवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरिता हा 15वा अध्याय एक विषय झाला आहे. आता ग्रंथातील हेच सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील, ते तुम्ही श्रोते मंडळी मन लावून ऐकावे. तर ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा तो राका, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आणि द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो असे म्हणाला. आता इथपासून पुढे या वृक्षाचे रूपक करून देव 15व्या अध्यायाचा विषय फार चांगल्या पद्धतीने मांडणार आहे आणि त्याच्यावरील रसभरित निरूपण माऊलीच्या शब्दामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आजचा भाग आपण इथे थांबू आणि उद्यापासून परत या भागाला सुरुवात करू.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.